खंड दुसरा, प्रकरण 14. प्रिटोरियामध्ये मला जे 1 वर्ष मिळाले ते माझ्या आयुष्यात अमूल्य होते. सार्वजनिक काम करण्याच्या माझ्या शक्तीचा काहीसा अंदाज मला येथे मिळाला. काम शिकायलाही मिळाले. धार्मिक वृत्ती आपोआपच तीव्र होऊ लागली आणि खरी वकिली पण येथेच शिकलो असे म्हणता येईल. नवा बॅरिस्टर जुन्या बॅरिस्टरच्या ऑफिसात राहून जे शिकतो ते मला येथे शिकायला मिळाले. वकिली या नात्याने मी अगदीच नालायक राहणार नाही अशा तऱ्हेचा आत्मविश्वास मला येथे आला. वकील होण्याची चावीही येथेच माझ्या हाती लागली. दादा अब्दुल्लांचा दावा लहान सहान नव्हता. 40,000 पौंडांचा म्हणजे 6 लाख रुपयांचा होता. तो व्यापाराच्या बाबतीतला असल्यामुळे त्याच्यामध्ये जमा खर्चाच्या गुंतागुंती पुष्कळ होत्या. दाव्याचा आधार काही अंशी प्रॉमिसरी नोटांवर आणि काही अंशी प्रॉमिसरी नोटा लिहून देण्याच्या वचनांवर होता. प्रतिवादीचे म्हणणे होते की प्रॉमिसरी नोटा फसवेगिरीने घेण्यात आल्या आणि नोटांचा पुरा ऐवज मिळाला नव्हता. यात वस्तुस्थिती आणि कायदा यांच्या दृष्टीने पळवाटा पुष्कळ होत्या. जमा खर्चाची गुंतागुंतही पुष्कळ होती. दोन्ही बाजूंनी उत्तमात उत्तम सॉलिसिटर व बॅरिस्टर नेमण्यात आले होते. त्यामुळे मला त्या दोघांच्याही कामाचा अनुभव मिळण्याची सुंदर संधी मिळाली. वादीची बाजू सॉलिसिटरसाठी तयार करण्याचा व तिच्या पुष्टीसाठी हकीकत धुंडाळून काढण्याचा भार सर्वस्वी माझ्यावर होता. त्यातून सॉलिसिटर किती ठेवून घेतो आणि सॉलिसिटरने तयार केलेल्यापैकी बॅरिस्टर केवढ्याचा उपयोग करतो ते मला पाहायला मिळे. माझी खात्री झाली की हा दावा तयार करण्याच्या कामी माझ्या ग्रहणशक्तीचे आणि मुद्दे व्यवस्थित तऱ्हेने जुळविण्याच्या शक्तीचे माप माझे मला चांगले मिळेल. मी दाव्यामध्ये पूर्ण लक्ष घातले. मी त्यात तन्मयच होऊन गेलो. मागचे पुढचे सर्व कागदपत्र वाचले. अशिलाचा माझ्यावर परिपूर्ण विश्वास होता आणि त्याची बुद्धिमत्ताही अपार होती. त्यामुळे माझे काम पुष्कळ सोपे झाले. मी जमा खर्चाचा बारकाईनं अभ्यास केला. पुष्कळ गुजराती पत्रे होती. त्याची भाषांतरेही मलाच करावी लागत. त्यामुळे भाषांतर करण्याची शक्ती वाढली. मी भरपूर मेहनत घेत असे. वर लिहिल्याप्रमाणे धार्मिक चर्चा वगैरेंची व सार्वजनिक कामाची आवड असली आणि तिकडे वेळ जात असला तरी त्या गोष्टी माझ्या दृष्टीने गौण होत्या. दाव्याच्या तयारीला मी प्रधानपद देत असे. त्यासाठी कायद्याचे किंवा इतर काही जरूर पडेल ते वाचन मी अगोदर करून घेत असे. त्यामुळे दाव्याच्या हकीकतीवर मला इतका ताबा मिळाला की माझ्या इतकी माहिती कदाचित वादी प्रतिवादींनाही नसेल, कारण माझ्यापाशी दोघांचीही कागदपत्रे होती. मला मरहूम मिस्टर पिंकटच्या शब्दांचे स्मरण झाले. त्यांचे आणखी समर्थन मागून दक्षिण आफ्रिकेतील सुप्रसिद्ध बॅरिस्टर मरहूम मिस्टर लेनर्ड यांनी एका प्रसंगी केले. वस्तुस्थिती म्हणजे 3/4 कायदा, हे मिस्टर पिंकटचे वचन होते. एका दाव्याच्या वेळी मला माहीत होते की न्याय सर्वस्वी अशिलाच्या बाजूला आहे, पण कायदा विरुद्ध जाताना दिसत होता. मी निराश होऊन मिस्टर लेनर्डची मदत घ्यायला गेलो. त्यांनाही हकीकतीवरून दावा भक्कम असल्याचे दिसले. ते उद्गारले, गांधी, मी एक गोष्ट शिकलो आहे, ती ही की हकीकत जर आपल्या लक्षात आली असेल तर कायदा आपोआपच आपल्याला सापडतो. या दाव्याची हकीकत आपण पाहूया. असे म्हणून त्यांनी मला पुन्हा एकदा हकीकतीचे चांगले पचन करून मग पुन्हा आपल्याकडे येण्यास सांगितले. मी तीच हकीकत पुन्हा तपासली, तिचे मनन केले, तेव्हा मला तिच्यासंबंधी निराळी दृष्टी सुचली आणि या नमुन्याचा दक्षिण आफ्रिकेत झालेला एक जुना दावाही सापडला. मी हर्षभराने मिस्टर लेनर्डपाशी गेलो. ते खुश झाले आणि म्हणाले, चल, आपण हा दावा जिंकलाच पाहिजे. न्यायासनावर कोणता जज आहे ते मात्र जरा लक्षात ठेवले पाहिजे. दादा अब्दुल्लांच्या दाव्याची तयारी करत असताना हकीकतीला इतके महत्त्व आहे ही गोष्ट माझ्या ध्यानात आली नव्हती. हकीकत म्हणजे खरी गोष्ट. खऱ्याला चिकटून राहिल्यास कायदे आपण होऊनच आपल्याला अनुकूल अशी जुळवाजुळव करून घेतात. अशिलाच्या दाव्याचा पुरा अभ्यास केल्यावर माझ्या लक्षात आले की त्यांची बाजू भक्कम आहे. कायदा त्यांच्या मदतीला आलाच पाहिजे. पण दावा कोर्टात लढत बसले तर दोघेही सोयरे एकाच शहराचे रहिवासी धुळीला मिळणार हे उघड दिसत होते. कोर्टातच राहिला तर दावा मनाला येईल तितके दिवस तो लांबविता येईल. तो लांबविण्यापासून दोघांपैकी एकाचाही फायदा नाही. म्हणून दाव्याचा निकाल लागेल तर दोघांनाही पाहिजेच होतं. तय्यब शेटना मी विनविले. घरच्या घरी तोड काढण्याचा सल्ला दिला. त्यांच्या वकिलाला भेटू म्हटले. दोघांचाही विश्वास असेल, पंच त्यांनी नेमले तर दावा चटकन आटोपेल. वकिलांचा खर्च इतका वाढत चालला होता की मोठे व्यापारीही त्याच्याखाली चिरडून जायचे. दोघेही इतके काही चिंतापूर्वक दावा लढत होते की त्यांना स्वस्थ मनाने दुसरे कोणतेही काम करता येईना. या वेळात परस्परांमधील वैमनस्यही वाढत चालले होते. मला वकिलीबद्दल तिरस्कार वाटू लागला. वकील या नात्याने दोघांच्याही वकिलांचे काम म्हणजे दुसऱ्यावर मात करण्यासाठी कायद्यात सापडतील तेवढ्या फटी शोधून काढण्याचे. जिंकणाऱ्याला सर्व खर्च कधीच मिळणे शक्य नाही हे प्रथम या दाव्यात मला समजले. पक्षकारापासून नियमाने घ्यावयाच्या फीचा आकडा निराळा आणि त्या उपरात वकील अशील यांचा आपापसातील निराळा, हे सर्व मला असह्य वाटले. मला तर वाटले की माझे कर्तव्य दोघांची मैत्री जुळवून देणे, उभयता सोयऱ्यांचा मिलाफ करणे हे होय. तडजोडीसाठी मी जीवापाड मेहनत केली. तय्यब शेठ वळले, अखेरीला पंच नेमले गेले. त्यांच्यापुढे दावा चालला. दादा अब्दुल्लांचा विजय झाला. परंतु एवढ्याने माझे समाधान झाले नाही. पंचांच्या ठरावांची अंमलबजावणी झाली तर तय्यब हाजी खान महम्मद इतके पैसे एकदमच देऊ शकणार नव्हते. दक्षिण आफ्रिकेमध्ये राहणाऱ्या पोरबंदरच्या मेमणांमध्ये एक घरगुती अलिखित कायदा होता की मरण पत्करतील पण दिवाळे काढणार नाहीत. तय्यब शेठ 37,000 पौंड आणि खर्च एकाएकी देऊ शकणारच नव्हते. त्यांना एक दंबडीसुद्धा कमी द्यायची नव्हती. दिवाळेही काढायचे नव्हते. याला एकच मार्ग होता, तो हा की दादा अब्दुल्लांनी त्यांना पुरेशी मदत दिली पाहिजे. दादा अब्दुल्लांनी उदारता दाखवली आणि भरपूर वेळ दिला. पंच नेमून घेण्याच्या कामी पडली त्यापेक्षा हे लांब मुदतीचे हप्ते ठरविण्याच्या कामी मला अधिक मेहनत करावी लागली. दोन्ही पक्ष खुश झाले, दोघांची प्रतिष्ठा वाढली. माझ्या संतोषाला सीमा राहिली नाही. मी खरी वकिली शिकलो. मनुष्याची चांगली बाजू शोधून काढायला शिकलो. मनुष्याच्या हृदयात प्रवेश करण्याची कला साधली. मी ठरविले की वकिलांचे कर्तव्य पक्षकारांमध्ये पडलेली फूट भरून काढण्याचे आहे. हा पाठ माझ्या मनात इतका दृढमूल झाला की माझ्या 20 वर्षांतील वकिलीचा बराचसा वेळ स्वतःच्या ऑफिसात बसून शेकडो दाव्यांच्या तडजोडी करविण्यातच गेला. त्यापासून माझे काही नुकसान झाले नाही. द्रव्याचे नुकसान झाले असे म्हणता येणार नाही. आत्म्याचे नुकसान तर नाहीच झाले.